93.5 Red FM pe.
Ala re ala sangam ala.
Super Hits 93.5 Red FM वर नमस्कार, मी आहे संग्राम. हा तर काल सत्व द इनर स्ट्रेंथ नावाचा जो आगळा वेगळा कार्यक्रम आपण केला, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, अजिंक्य देव. अजिंक्य देव यांना मी किती म्हणजे किती दिवसांनी वर्षांनी वगैरे बघितलेलं आहे. त्याचबरोबर अभिजित खांडकीकर असे सेलिब्रिटीज होते. आणि कार्यक्रम नेमका काय होता? फॅशन शो होता. ठीक आहे, आताच इंटरनॅशनल विमेन्स डे झालं, तेव्हा आपल्या मधल्या सुट्टीमधल्या श्रुतीला एकदम आयडिया पेटली, काहीतरी वेगळं करावं. नेहमीच आम्ही वेगळंच काही ना काहीतरी करत असतो तुमच्यासाठी, पण यावेळी ऍसिड अटॅक सर्वायवर्स, म्हणजे ज्यांच्यावरती ऍसिड ज्यांच्या चेहऱ्यावर फेकलं गेलेलं आहे, आणि ज्यांचं मग कोणी स्पंड लवर असेल किंवा एखादा सिक्रेट ऍडमायरर असेल किंवा एखादा ज्याला नाही म्हटली आहे ही मुलगी किंवा महिला असा हा पुरुष असेल, आणि युजली ते ओळखीचंच कोणीतरी असतं असे ऍसिड अटॅक करणारी माणसं कसं म्हणता येईल त्यांना, जनावरच ती. तर ही जी या ऍसिड अटॅक मधनं बचावलेली पण चेहरा पूर्णपणे काय म्हणतात पण त्या ऍसिडचे इफेक्ट तुम्हाला काय होतात ते तुम्हाला माहितीच आहेत, तर अशा महिला यांना घेऊन आपण एक फॅशन शो केला. बिकॉज वी वर टॉकिंग अबाउट ते ब्युटी स्किन डीप वगैरे असं काही काही बऱ्याच तुम्ही लोकांना बोलताना ऐकलेलं असेल, पण ते खरंच आहे का? का आपण फक्त बोलण्यासाठी या सगळ्या गोष्टी कहने की बातें होती आहेत असं होतं. तर कालचा हा तो कार्यक्रम ज्याला तुमचा भरभरून प्रतिसाद, सीझन्स वॉनला गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी, बापरे जाताना मग फुल ट्रॅफिक जॅम पण झालं बरं का, एवढं पब्लिक आलं होतं, पण चांगलं आहे चांगलं आहे चांगल्या कामासाठी. आणि रात्री अपरात्री असा ट्रॅफिक जॅम झाला तर ठीक आहे, एक वेळ मजा खूप आली. त्यांची या मुलींची या महिलांची स्माईल बघूनच, आणि काही झालं उद्या तर आम्ही फेस करायला तयार आहे हा जो ॲटिट्यूड आहे ते नाही हो सामान्य माणसाला जमण्यासारखं. आपल्याला जर चेहऱ्यावरती थोडंसं काही स्कार वगैरे जरी आला तरी आपण मला नाही वाटत की फार कुठे बाहेर पब्लिकमध्ये जाऊ. आणि यांचा चेहरा पूर्णपणे त्या ॲसिडमुळे हे झालेला, तरी बिंदास त्या आल्या, फॅशन शो केला, गप्पा मारल्या स्टेजवरती, ॲब्सल्यूट इन्स्पिरेशन, वंडरफुल. कमिंग अप इन जस्ट अ मिनिट. काकांचं काहीतरी वेगळंच. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बाज जाते रहो.